रात्र सावल्या, लेखक शिल्पा नवलकर, भाग 3। आविष्कार बेड नंबर 12 जवळ घुटमळला। बाळाला छातीशी घेऊन बसलेल्या जाधवबाईशी बोलावं का नाही त्याला काही कळेना, पण बोलावं तर लागणारच। ही बाई नर्स शुभा पवारची मैत्रीण आहे आणि शुभा पवारने आजीचा खून केलाय असं वैद्यही ताईला वाटतंय। आविष्कार 2 पावलं पुढे सरकला। मिसेस जाधव, वैद्यही आली होती का इथे शुभा पवारबद्दल विचारायला? मी तिचा भाऊ आविष्कार मोघे। आविष्कारची जीभ किंचित जडावली होती। हो हो, मी सांगितलं तिला। मिसेस जाधव बाळावरची ओढणी सावरत नव्या उत्साहाने पुन्हा तेच बोलू लागली। आपल्या बिल्डिंगमध्ये घडलेल्या स्कॅन्डलला आज इतकं महत्व मिळण्याच्या गुदगुल्या थांबेनात। शुभाकडे येणारी कामवाली बाई 2 दिवस तिच्या दाराची बेल वाजवून जात होती। दार काही उघडलं नाही, पण दाराला कुलूप सुद्धा नव्हतं। तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं तेव्हा तिला संशय आला। एक मिनिट। आविष्कारच्या मेंदूवरचं धुकं दाट होतं। त्याला मिसेस जाधवच्या गॉसिपचा वेग झेपेना। हे सगळं कधीचं सांगताय तुम्ही? बघ, 11 तारखेला कामवालीने पहिल्यांदा दार वाजवलं। 11 11 आजीचा वाढदिवस, म्हणजे आजी गेली तो दिवस। हो ना रे, डॉक्टर मोघे पुण्यवान हो, स्वतःच्या वाढदिवसालाच असं शांतपणे झोपेत जाण्यासाठी खूप भाग्य लागतं। मी डॉक्टरांना नेहमी म्हणायचे हो हो हो, पुढे सांगा प्लीज। शुभा कुठे आहे आत्ता? तेच सांगते ना। तर तिसऱ्या दिवशी कामवाली घाबरली। शुभा या आधी अशी कधीच न सांगता गायब झाली नव्हती। एकटी राहायची, इथे ड्युटीवर यायची जायची, बस। मग कामवालीने शुभाच्या शेजारचं दार वाजवलं। त्या काकांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि सेक्रेटरीनी पोलिसांना। मग पोलिसांनी दार फोडेपर्यंत शुभाच्या दाराबाहेर ही गर्दी। मी सुद्धा गेले, मग शुभा आतच होती की नव्हती? पळून गेली होती। पळून? शुभा कशाला कुठे पळून जाईल, आतच होती। मिसेस जाधव इथे तिथे बघत आविष्कार जवळ झुकली। बाळाने निषेधाचे पाय झाडले, पण पुढचं बोलून टाकल्याशिवाय मिसेस जाधव पुन्हा बाळाकडे बघणार नव्हती। शुभा आतच होती, पण कशी? खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत, बेशुद्ध। तिचे हातपाय खुर्चीला करकचून बांधले होते, तोंडात बोळा कोंबला होता। पोलीस म्हणाले ती 3-4 दिवस तशीच पडून असणार। पोटात अन्न पाणी नाही, धड श्वास घेता येत नाही। अजून 1 दिवस दार फोडलं नसतं तर तिथेच मेली असती म्हणे, खुर्चीवरच। पण झालं काय होतं? कोणी बांधलं होतं तिला? ते कुठे?
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू।